नमस्कार श्रोत्यांनो, उपासना कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. परमेश्वराचे पवित्र वचन ऐकण्याचा व ते अभ्यासण्याचा हा प्रसंग परमेश्वराने आम्हाला दिला ह्याबद्दल आम्ही त्याचे आभार मानूया. अनेक वेळा आमच्या जीवनामध्ये सर्व काही असताना सुद्धा आमच्या जीवनात अशांती असते. अवतीभोवती अनेक लोक असताना सुद्धा आम्हाला असं वाटतं की आम्ही एकटे आहोत, आमचं मन कशातच लागत नाही. परंतु श्रोत्यांनो, आमच्या अशा सर्व परिस्थितीची जाणीव ठेवणारा एक आमच्या सोबत नेहमी असतो. तो आम्हाला त्यागत नाही, विसरत नाही, कारण त्याने स्वतः आमची निर्मिती केली आहे. त्याची दृष्टी आमच्यावर सतत असते. म्हणून जर आज आपण निराश आहात, एकटे आहात, दुखी आहात, तर मी आपल्याला आश्वासन देते की परमेश्वर तुमच्या सोबत आहे. त्याने तुम्हाला त्यागलेलं नाही, तो तुम्हाला विसरलेला नाही, परंतु तो तुमच्या सोबत आहे. आजच्या अध्ययनाकडे वळण्यापूर्वी सर्वप्रथम ऐकूया हे मधुर गीत.
सागरी लाटांच्या लाटा आले तुफान सागरी. गुरुजी उठा मचवा बुडेल सागरी, गुरुजी उठा मचवा बुडेल सागरी. लाटांच्या लाटा आले तुफान सागरी, लाटांच्या लाटा आले तुफान सागरी. जगावयाची नुरली आशा, जगावयाची नुरली आशा. सहायाची नच कुठे अपेक्षा, सहायाची नच कुठे अपेक्षा. करू नको तू अशी उपेक्षा, करू नको तू अशी उपेक्षा. वाव अमुचा तुझवरी, गुरुजी उठा मचवा बुडेल सागरी, गुरुजी उठा मचवा बुडेल सागरी. छाया गाढे मधुनी, मुक्त कराया शक्त न कोणी, मुक्त कराया शक्त न कोणी. जागा हो रे उठ झोपे तुनी, जागा हो रे उठ झोपे तुनी. झोपलास का तू तरी, गुरुजी उठा मचवा बुडेल सागरी, गुरुजी उठा मचवा बुडेल सागरी, गुरुजी उठा मचवा बुडेल सागरी.
ह्यावेळेला आपण प्रार्थना करूया. हे आमच्या पवित्र पवित्र सेनाधीश परमेश्वर पित्या, तू आमचा निर्माता आहेस आणि तू आमच्या सोबत राहतोस, तू आमच्या सोबत चालतोस, तू आम्हाला त्यागत नाहीस, विसरत नाहीस. खरोखर प्रभू आम्ही तुझे आभारी आहोत. ह्यावेळेला विशेष करून आमची प्रार्थना आहे सर्व श्रोत्यांसाठी, तू त्या सर्वांवर आशीर्वाद पाठव. आज प्रत्येकाची परिस्थिती तुला ठाऊक आहे. जे एकटे आहेत, निराश आहेत, दुःखी आहेत, त्यांना तू सांत्वना दे, त्यांची तू मदत कर, त्यांना हे आश्वासन दे प्रभू की तू त्यांच्या सोबत आहेस. जे आजारी आहेत त्यांना स्पर्श करून आरोग्य पुरव. विशेष करून ज्यांना छातीचे विकार आहेत, जे दम्याचे आजारी आहेत, ज्यांना श्वास घेण्याकरिता अडचण जाते, प्रभू अशा सर्वांना तू स्पर्श कर आणि आरोग्य पुरवू. आजच्या वचनाच्याद्वारे आम्हातील प्रत्येकाला तू आशीर्वादित कर. ही वेळ आम्ही तुझ्या पवित्र हातात देत आहोत. तूच आमचा मार्गदर्शक आणि शिक्षक हो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड आणि पवित्र नावामध्ये ही प्रार्थना आम्ही तुझ्याजवळ मागत आहोत, म्हणून तू ऐक. आमेन. श्रोतनो, जर आपल्याजवळ जुना करार आहे तर उत्पत्तीचे पुस्तक 17 अध्याय माझ्यासोबत उघडा. 12 वचनांपर्यंत अध्ययन आम्ही संपवलेले आहे आणि आज 13 वचनापासून पुढे आम्ही अध्ययन चालू करणार आहोत. उत्पत्तीचे पुस्तक 17 अध्याय आणि 13 वचन सांगतं, तुझ्या घरी जन्मलेल्याची व तू पैका देऊन घेतलेल्याची सुनता अवश्य भावी, म्हणजे ज्या कराराची खूण तुमच्या देहात केलेली आहे तो माझा करार निरंतर राहील. याही वचनावरून स्पष्ट होतं की सुनता कराराची खूण आहे. इस्रायली लोक आणि त्यांच्या घरात जन्मलेले, त्यांनी पैशांनी विकत घेतलेले दास यांनाही हा नियम लागू पडत होता. म्हणजे संपूर्ण घराण्यासोबत यहोवा देव सर्व काळ राहील, त्यांचे दास दासीही त्या करारामध्ये सामील आहेत, त्यांना परके म्हणून वागवले जाणार नाही, हे या वचनातून स्पष्ट होते. 14 वचनात सांगितलेले आहे, कोणाची सुनता झाली नाही म्हणजे कोणा पुरुषाची अग्रत्वचा काढण्यात आली नाही तर त्याचा स्वजनातून उच्छेद व्हावा, त्याने माझा करार मोडिला असे होईल. आणि हे सत्य होते की जे इस्रायली लोक ही आज्ञा पाळत नव्हते अशांना छेदून टाकण्याची आज्ञा देवाने केली होती. या खुणेचा अस्वीकार करणे म्हणजे परात्पर देवाला अभ्यरण्यासारखे घोर पातक होते आणि अशा व्यक्तीला जगण्याचा अधिकार नव्हता, कारण सुनता न झालेली व्यक्ती देवाच्या कराराबाहेरची असल्याने देवाच्या सामर्थ्याला आव्हान देऊन सर्व प्रकारच्या अवज्ञेने चालणारी व्यक्ती आहे असे सिद्ध होईल. आणि अशा व्यक्तीला मला वाटतं की इतरांवर प्रभाव टाकता येऊ नये यासाठी ठार मारण्याची आज्ञा होती. पाटीमधले एक नासके फळ काढून टाकले नाही तर पाटीतली इतर चांगली फळे ते नासवून टाकते, हे आपल्याला माहितच आहे. देवाची आज्ञा स्पष्ट व कडक आहे, पण ती माणसाच्या हिताची आहे हे त्याने विसरता कामा नये. श्रोत्यानो, देवाने केवळ अब्रामाचेच नाव बदलले नाही तर साराय हिचेही नाव बदलले. 17 अध्यायातील 15-16 वचने आम्हाला सांगतात, मग देवाने अब्रामास सांगितले, तुझी बायको साराय हिला ह्यापुढे साराय म्हणावयाचे नाही तर तिचे नाव सारा अर्थात राणी होईल. मी तिला आशीर्वादित करेन, एवढेच नव्हे तर तिच्या पोटी तुला एक मुलगा देईन. मी तिला आशीर्वादित करीन, तिच्यापासून राष्ट्रे उद्भवतील, तिच्यापासून राष्ट्रांचे राजे निपसतील. केवळ अब्रामाचे नाव बदलून व त्याला एकट्याला आशीर्वाद देऊन देवाने पक्षपात केला नाही तर त्याने सारेचेही नाव बदलले व तिलाही अब्रामाच्या आशीर्वादास अनुरूप असा आशीर्वाद दिला. तो राष्ट्रांचा पिता होणार होता तर सारा राष्ट्रांची माता बनणार होती. आणि मुख्य म्हणजे निपुत्रिक असण्याचे तिचे जे दुःख होते ते परमेश्वर तिच्यापासून दूर करणार होता. अब्रामासाठी ही एक अशक्य गोष्ट होती, म्हणून त्याची प्रतिक्रिया काय झाली ते आपण 17 आणि 17 वचनातून वाचूया. अब्रामाने उपडे पडून व हसून मनातल्या मनात म्हटले, 100 वर्षांच्या माणसाला मूल होईल काय, 90 वर्षांच्या सारेला मूल होईल काय. परमेश्वराचे अपत्याविषयी हे अभिवचन ऐकून अब्राम मनात हसला. त्याचे हे हसणे अविश्वासाचे नव्हते तर आनंदाचे होते. एवढ्या अशक्यतेला परमेश्वर बदलू शकतो या जाणीवेने झालेल्या आनंदाचे ते होते. मला वाटतं की तुम्हाला या गोष्टीचा अनुभव आला असेल. परमेश्वर आमच्या जीवनात मधून मधून अशा अद्भूत गोष्टी घडून आणतो की त्या आनंदाने आम्हाला हसू फुटते. काहीतरी अनपेक्षित, काहीतरी आश्चर्यकारक आणि अद्भूत तो आमच्या जीवनात घडवतो तेव्हा हसण्याशिवाय आमची दुसरी प्रतिक्रिया असत नाही. अब्रामासमोर आपल्याविषयी एक अशक्य परिस्थिती उभी होती. त्या संदर्भात पौलाने रोमकरास पत्र 4 अध्याय 17-22 या वचनांमध्ये काय लिहिले आहे ते आपण वाचूया. रोमकरास पत्र 4:17-22 वचने. मी तुला पुष्कळ राष्ट्रांचा बाप केले आहे असे अब्रामाविषयी शास्त्रात जे लिहिलेले आहे त्याप्रमाणे तो आपल्या सर्वांचा बाप आहे, ज्या देवावर त्याने विश्वास ठेवला, जो देव मेलेल्यांना जिवंत करीतो व जे अस्तित्वात नाही त्याला ते असल्यासारखी आज्ञा करीतो, त्याच्या दृष्टीने तो असा आहे. तशी तुझी संतती होईल ह्या वचनाप्रमाणे त्याने बहुत राष्ट्रांचा बाप व्हावे म्हणून आशेला जागा नसताही त्याने आशेने विश्वास ठेवला. तथापि विश्वासाने दुर्बळ न होता आपले निर्जीव झालेले शरीर, तो सुमारे 100 वर्षांचा होता व सारा हिच्या गर्भाशयाचे निर्जीवपण ही त्याने लक्षात घेतले, परंतु देवाच्या अभिवचनाकडे पाहून तो अविश्वासामुळे डळमळला नाही, तर विश्वासाने सबळ होऊन त्याने देवाचे गौरव केले आणि देव आपण दिलेले अभिवचन पूर्ण करावयासही समर्थ आहे अशी त्याची पक्की खात्री होती, म्हणूनच ते त्याला नीतिमत्व असे गणण्यात आले. श्रोतानो, अब्रामाने देवावर विश्वास ठेवला. देवाच्या अद्भुततेमुळे व चांगुलपणामुळे तो अगदी भारावून गेला होता, परंतु ताबडतोब त्याच्या लक्षात आपला मुलगा इश्माएल याचे विचार आले आणि त्याने देवाला काय म्हटले पहा. 18 वचनात तो म्हणतो, अब्राम देवाला म्हणाला, इश्माएल तुझ्यासमोर जगला म्हणजे झाले. अब्रामाने इश्माएलाची जाणीव ठेवली आणि आशीर्वादाकरिता त्याची देवासमोर आठवण केली. त्यानंतर आपण वाचणार आहोत की इश्माएल 14 वर्षांचा असताना अब्रामाने त्याला दूर पाठवून दिले. मला नाही वाटत की अब्रामाने त्याला पुन्हा कधी पाहिले असावे. तुम्ही इश्माएलाविषयी काहीही विचार करीत असला तरी तो अब्रामाचा मुलगा होता हे आपण विसरता कामा नये, आणि अब्रामाचे त्याच्यावर प्रेम होते. त्याला टाकून देणे अब्रामाकरिता वेदनादायक गोष्ट होती. मला वाटतं श्रोत्यानो की अब्रामाने अनेकदा आपल्या मनाशी म्हटले असेल, मी हागारेला उपपत्नी बनून फार मोठी चूक केली, आणि या पापाच्या जाणीवेने त्याला फार छळले असेल आणि अब्रामाने पाप केल्यामुळे त्या प्रदेशात आधीच संकटे आली होती. श्रोत्यानो, कोणी असे म्हणू नये की पाप एक छोटी गोष्ट आहे आणि कोणीही पाप पचवू शकते. पवित्र शास्त्र सांगते की तुम्ही ज्याची पेरणी करता त्याचीच कापणी तुम्हाला करावी लागते. अब्रामे त्याला अपवाद नव्हता आणि आता तो देवाला म्हणत आहे, इश्माएल तुझ्या समोर जगो, परंतु हे शक्य नव्हते. 17:19 वचन आम्हाला पुढे सांगते, मग देव म्हणाला, नाही नाही, तुझी बायको सारा हिच्याच पोटी तुला मुलगा होईल, तू त्याचे नाव इझाक ठेव, त्याच्या पश्चात त्याच्या संततीशी निरंतर टिकेल असा करार मी त्याच्याशी करीन. परमेश्वराने त्याचा सर्व काळचा करार अब्रामाला सारेपासून होणाऱ्या इझाकासंबंधी व त्याच्या संततीसंबंधी केला होता हे स्पष्ट केले. त्याला बहुपत्नीत्व निश्चितच मान्य नव्हते, अर्थात देवाने इश्माएलाला आशीर्वाद देण्याचे नाकारले नाही. त्याला त्याने आशीर्वादाचे अभिवचन दिले, पण सर्व काळचा करार आपण इझाकाशी स्थापित करणार आहोत हे त्याने अब्रामाला स्पष्ट सांगितले, आणि हे आम्हाला 20-21 वचनांमध्ये वाचायला मिळते. इश्माएलाविषयी म्हणशील तर मी तुझी विनवणी ऐकली आहे, पहा मी त्याचे कल्याण करीन, त्याला सफळ व बहुगुणित करीन, त्याच्यापोटी 12 सरदार निपसतील, मी त्याचे मोठे राष्ट्र करीन, पण पुढल्या वर्षी याच वेळी तुला सारेच्या पोटी इझाक होईल, त्याच्याशीच मी आपला करार करीन. श्रोत्यानो, आता पुढे 22 वचन आम्हाला सांगतं, मग अब्रामाशी बोलणे संपल्यावर देव त्याला सोडून वर गेला. दुसऱ्या शब्दांमध्ये अब्राम आता या सर्व व्यवस्थेविषयी काही बोलू शकत नव्हता. जे देवाने ठरवले ते ठरवले. काही गोष्टी अशा आहेत की आम्ही त्याविषयी देवाजवळ विनंती करणे थांबवले पाहिजे. काही गोष्टी अशा असतात की त्याविषयी आम्ही देवाला पुन्हा पुन्हा मागण्यात अर्थ नसतो. देवाने त्याबद्दल जे उत्तर दिले आहे ते स्वीकारून आम्ही त्याविषयी प्रार्थना करणे थांबवले पाहिजे, आणि हे उत्तर अर्थातच नकारार्थी असते. परमेश्वराने अब्रामाला जणू काही आता हे असू दे पुरे झाले याविषयी तो आणखी उल्लेख करण्याचे कारण नाही, मी हे स्वीकारलेले नाही व ते स्वीकारण्याची माझी इच्छाही नाही असे सांगितले. परमेश्वर अब्रामाला त्याच्या इतर प्रार्थनांचे उत्तर देणार होता, परंतु कराराच्या बाबतीत जे त्याने ठरवले ते तो बदलणार नव्हता. श्रोतानो, आज अनेक लोक असे आहेत की ते पुष्कळ गोष्टींविषयी प्रार्थना करतात, त्याविषयी परमेश्वर कधीही ऐकणार नाही, त्या त्याच्या इच्छेत बसत नाहीत. जर तुम्ही तुमच्या सत्कृत्यांमुळे देवाच्या राज्यात प्रवेश मिळावा अशी अपेक्षा व प्रार्थना करीत असाल तर ती कधीही पूर्ण केल्या जाणार नाही, कारण ख्रिस्ताद्वारेच परमेश्वराने तारण सिद्ध केले आहे आणि त्याच मार्गाने आम्हातील प्रत्येकाला त्याच्याजवळ यावे लागते. त्यानंतर अब्रामाने त्याच दिवशी देवाच्या आज्ञेचे पालन केले व स्वतःची व आपल्या घरातल्या सर्व पुरुषांची सुनता करून घेतली. उत्पत्तीच्या 18 अध्यायात परमेश्वराने पुन्हा एकदा अब्रामाची भेट घेतल्याचे आम्हाला वाचायला मिळते. वास्तविक नवीन करार वाचेपर्यंत उत्पत्ती मधले 18 व 19 हे अध्याय पवित्र शास्त्रात का आहेत असा प्रश्न आमच्या समोर उभा राहतो, कारण ते अब्रामाच्या जीवनाशी सुसंगत वाटत नाहीत. ते सदोम व गमोरा या दोन शहरांच्या नाशाविषयी आहेत. 18 अध्याय हा काहीसा लांबलचक अध्याय आहे. त्यामध्ये परमेश्वराने सांगितलेला सदोम व गमोरा यांच्याविषयीचा न्याय दंड आणि मैदानावरच्या शहरांसाठी अब्रामाने केलेली मध्यस्थी याबद्दलचा वृत्तांत आहे. मला वाटतं की हे आशीर्वादित ख्रिस्ती जीवनाचे एक उदाहरण आहे. देवाबरोबर सहभागिता असलेल्या जीवनाचे हे एक उदाहरण आहे. परंतु 19 अध्यायात सदोम व गमोरा यांच्या नाशाच्या वृत्तांतासह आम्हाला एका उद्ध्वस्त जीवनाचे उदाहरण, एका निर्णयामुळे उद्ध्वस्त झालेल्या जीवनाचे उदाहरण वाचायला मिळते. आशोधानो, दुर्दैवाने आम्हाला या दोन्ही प्रकारचे जीवन ख्रिस्ती लोक जगताना आढळतात. देवाच्या इच्छेनुसार डावीकडे किंवा उजवीकडे न झुकता चालणारे ख्रिस्ती लोक आणि देवाच्या इच्छेबाहेर चालणारे ख्रिस्ती लोक आमच्या समाजात आहेत. ज्या विश्वासणाऱ्यांनी देवाच्या इच्छेबाहेर जाऊन आपले जीवन बर्बाद करून घेतले आहे त्यांनी आपले तारण गमावले आहे असे मी अजिबात म्हणत नाही, परंतु त्या व्यतिरिक्त त्यांनी बाकी सर्व काही गमावले आहे, कारण पौलाने म्हटले तसे ते अग्नीतून ओढून काढलेले तसे तारले जातील. 18 पहिलं वचन वाचूया. तो दिवसाभर उन्हाच्या वेळी डेऱ्याच्या दाराशी बसला असता परमेश्वराने ममरेच्या एलोन राईत त्याला दर्शन दिले. आपल्याला आठवतच असेल श्रोत्यानो की अब्राम ममरेच्या एलोन झाडाजवळ डेऱ्यामध्ये राहत होता आणि कदाचित देवाच्या योजनेच्या प्रतीक्षेमध्ये तो असावा. 18 अध्यायाच्या 2 वचनात आपण वाचतो, त्याने आपली दृष्टी वर करून पाहिले तेव्हा त्याच्या समोर 3 पुरुष उभे असलेले त्याला दिसले. त्याने आपल्या डेऱ्याच्या दारापासून धावत सामोरे जाऊन जमिनीपर्यंत लवून त्यांना नमन केले. या वर्णनावरून आम्हाला अब्राम किती चांगला माणूस होता हे दिसते. त्याने 3 पुरुषांना आपल्या समोर उभे राहिलेले पाहताच तो त्यांना सामोरा गेला. त्यांना त्याने भूमीपर्यंत लवून नमन केले. अनोळखी लोकांसमोर अब्रामाने स्वतःला फार नम्रतेने सादर केले. जणू तो या लोकांची वाट पाहत होता व त्यांच्या आगमनाने त्याला फार आनंद झाला असेच त्याचे वागणे वाटते. परंतु श्रोतानो, तो त्यांना ओळखत असल्याचे पवित्र शास्त्रात कोठेही नोंदलेले नाही. एक मात्र आहे की या आधीच परमेश्वराने त्याला दर्शन दिले होते. देवाच्या पवित्र समक्षतेमध्ये असतानाच त्याला या 3 अनोळखी व्यक्ती दिसल्या आणि त्या काळातल्या पद्धतीनुसार त्याने त्यांचे आदर तिथे केले. पुढे उत्पत्तीचे पुस्तक 18:3-4 ही वचने आम्हाला सांगतात, तो म्हणाला, हे प्रभू, मजवर तुझी कृपादृष्टी असेल तर ये, तुझ्या दासापासून पुढे जाऊ नको. थोडे पाणी आणू द्या, तुम्ही आपले पाय धुवून ह्या झाडाखाली विसावा घ्या. आजही श्रोत्यानो, आमच्या खेडेगावामध्ये अशा प्रकारे पाहुण्यांचे स्वागत व आदरतिथ्य केल्या जाते. आदरतिथ्यासाठी पवित्र शास्त्रात आमच्या समोर अब्रामाचे उदाहरण ठेवण्यात आले आहे. अब्रामाने आपल्याजवळ जे उत्तम होते ते घेऊन या लोकांचा कसा शाही पाहुणचार केला ते आपण 18:5-8 या वचनांमधून वाचूया. मी थोडी भाकर आणतो, तिचा आपल्या जीवास आधार करा, मग पुढे जा. यासाठी तुमचे या आपल्या दासाकडे येणे झाले असावे. ते म्हणाले, तू म्हणतोस ते कर. तेव्हा अब्राम त्वरेने डेऱ्या साडेकडे जाऊन म्हणाला, 3 मापे सफीट लवकर घे व ते मळून त्याच्या भाकरी कर. अब्राम गुरांकडे धावत गेला व त्याने एक चांगले कवळे वासरू निवडून चाकरांकडे दिले. त्याने ते त्वरेने रांधिले. नंतर अब्रामाने दही दूध व ते रांधलेले वासरू ही आणून त्याच्या पुढे ठेवले आणि ते जेवित असता तो त्यांच्याजवळ झाडाखाली उभा राहिला. श्रोत्यानो, अब्रामाने केलेल्या या स्वागतामध्ये त्याने त्यांच्या केलेल्या पाहुणचारामध्ये त्यांचे पाय पाण्याने धुण्यामध्ये अब्रामाची केवढी आदब दिसून येते पहा. प्रत्येक कृती तो मोठ्या आदबीने प्रेमाने मनापासून करीत होता. त्यांचे जेवण होत असता तो झाडाखाली त्यांच्याजवळ उभा राहिला. वास्तविक श्रोत्यानो, अब्राम खूप श्रीमंत होता आणि या पाहुण्यांचे जातीने स्वागत करण्याचे त्याला काही कारण नव्हते. त्याने त्यांचा पाहुणचार करण्याचा आदेश आपल्या नोकरांना दिला असता आणि एकतर त्याने त्या पाहुणचारावर देखरेख केली असती किंवा त्या तिघा पाहुण्यांचे जेवण झाल्यावर त्यांची विचारपूस केली असती. त्याने असे केले असते तर कोणी त्याला दोषी ठरवले नसते. परंतु अब्रामाने तसे केले नाही. त्याने आपल्या पाहुण्यांना पाय धुण्यासाठी पाणी दिले, त्यांच्यासाठी स्वादिष्ट व सुंदर भोजन बनवले आणि ते जेवित असता तो त्यांच्या सेवकाप्रमाणे आदबीने त्यांच्याजवळ झाडाखाली उभा राहिला. प्रियश्रोतांनो, आदरतिथ्याचे हे उदाहरण पवित्र शास्त्र आमच्या समोर ठेवते. इब्री लोकासपत्र 13:2 दुसऱ्या वचनात सांगितलेले आहे, अतिथींचा पाहुणचार करायला विसरू नकू, कारण त्यांनीकरून कित्येकांनी दूतांचा पाहुणचार नकळत केला आहे. या कित्येकांपैकी अब्राम एक होता, कारण हा आदरतिथ्याचा उतारा आम्हाला पुढे सांगतो की हे तीन पाहुणे कोणी साधारण पाहुणे नव्हते, ते शाही पाहुणे होते, ते देवाचे दूत होते आणि त्यांचा पाहुणचार करताना ते देवदूत आहेत हे अब्रामाला ठाऊक नव्हते. आता 9 वचन पहा, 18:9 वचन, मग ते त्याला म्हणाले, तुझी बायको सारा कोठे आहे? तो म्हणाला, ती पहा डेऱ्यात आहे. त्या काळामध्ये तसे होते आणि आजही आमच्या खेडेगावात स्त्रियांनी अनोळखी पाहुण्यांसमोर येणे योग्य समजल्या जात नाही. आणि विशेष म्हणजे पुरुष पाहुणे असले तर स्त्रिया त्यांचे आदरतिथ्य करायला समोर येत नसत. परंतु ते तीन पाहुणे आता सारेची चौकशी करीत होते व ते तिला नावाने ओळखत होते. 10 वचन पहा, मग तो म्हणाला, पुढल्या वसंत ऋतूत मी तुझकडे खात्रीने परतीन, तेव्हा पहा तुझी बायको सारा हिला मुलगा होईल. त्याच्यामागे डेऱ्याच्या दारी सारा हे ऐकत होती. श्रोत्यानो, आतापर्यंत देवाने अब्रामाला अनेकदा पुत्र संततीविषयी अभिवचन दिले होते आणि त्या आशेवर व त्या प्रतीक्षेमध्ये सारेने व अब्रामाने अनेक वर्षे काढली होती. दरम्यानच्या काळात त्यांच्याकडून एक मोठी चूकही झाली होती, अविश्वासाचे ते पाप होते. सारेने व अब्रामाने हगार या मिस्री दासीला आपल्या कुटुंबाचे सभासद करून घेतले होते. सारेने तिला अब्रामाची उपपत्नी बनवले होते आणि या संबंधामुळे इश्मायलाचा जन्म झाला होता. देवाच्या दूताने अब्रामास सांगितले की जीवनाच्या वेळेस म्हणजे वसंत ऋतूच्या वेळेस जेव्हा झाडांना पालवी फुटते तेव्हा तो परत अब्रामाकडे येईल, तेव्हा सारेला मुलगा होईल. यावेळेस हे वचन अगदी नेमक्या काळाविषयी होते. या वचनावरून आम्हाला एक गोष्ट स्पष्ट जाणवते की देवाच्या आमच्या जीवनातल्या योजना आमच्या नीतिमत्वावर, आम्ही किती चांगले किंवा किती पापी आहोत यावर अवलंबून नसतात आणि त्या योजना पूर्णत्वास जाण्यापासून कोणीही थोपवू शकत नाही. आमच्यापैकी कोणी असे जर म्हणत असेल की मी इतकी पापी व्यक्ती आहे तर देव त्याची योजना माझ्या जीवनात पूर्ण करणार नाही, किंवा माझ्याकडून इतका घोर अपराध झाला आहे आता मी देवाच्या योजनेच्या परिपूर्तीस लायक नाही. श्रोत्यानो, ही काळ्या दगडावरची रेख आहे की तुम्ही व मी पवित्र देवासमोर पापी आहोत आणि ख्रिस्तावरील विश्वासामुळे आम्हाला ख्रिस्ताचे नीतिमत्व परिधान कराव्यास मिळाले आहे, नवीन स्वभाव परिधान कराव्यास मिळाला आहे आणि आम्ही देवासमोर ख्रिस्ताशिवाय नीतिमान ठरू शकत नाही. परंतु हेही तेवढेच खरे आहे की देवाच्या आमच्या जीवनाविषयीच्या योजना आमच्या पापावर किंवा आमच्या चांगल्या कृत्यांवर अवलंबून नसतात. जे त्याला आमच्या जीवनात व आमच्याद्वारे पूर्ण करावयाचे आहे ते तो निश्चितच पूर्ण करतो आणि करेल. योबचे पुस्तक 35:6-8 या वचनांमध्ये सांगितलेले आहे. योबचे पुस्तक 35:6-8 वचने, जर तू पाप केलेस तर तू देवावर काय परिणाम घडवतोस? आणि तुझे अपराध पुष्कळ झाले तर त्याला तू काय करतोस? तू न्यायी असलास तर तू त्याला काय देतोस? किंवा त्याला तुझ्या हातून काय मिळते? तुझे दुष्टपण तुझ्यासारख्याच एखाद्या मनुष्याला बांधेल आणि तुझे न्याय पण मनुष्याच्या संतानाचे हित करेल. श्रोतांनो, तुमच्या किंवा माझ्या पापांचे परिणाम तुम्हाला व मला व सर्व मानवांना भोगावे लागतात आणि आमच्या चांगुलपणाचा फायदा आमच्यासारख्या माणसांनाच होतो. अब्रामाने व सारेने स्वतः अविश्वास दाखवून जे पाप केले त्याचा परिणाम त्यांना स्वतःला भोगावा लागलाच, पण आजही जग त्याचा परिणाम भोगत आहे. अब्रामाकडून हा अपराध घडला तरी देवाने त्याच्या जीवनाविषयीची आपली योजना रद्द केली नाही किंवा बदलली नाही. याचा अर्थ असा नाही की आम्ही देवाचे चांगुलपण समोर ठेवून पापच करीत राहावे. त्याची रास्त शिक्षा तो आम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही. प्रभू परमेश्वर आम्हाला ओळखतो. त्याने आम्हाला जगाच्या स्थापनेपूर्वीच निवडलेले आहे असे पवित्र शास्त्र आम्हाला सांगते. मग त्याला आमचे संपूर्ण जीवन, आमचे यश व आमचे अपयश ठाऊक आहे आणि त्याने आमच्या जीवनाबद्दलची योजना फार पूर्वी बनवलेली आहे व तो ती पूर्णत्वास नेत राहतो. अब्रामाच्या अपराधांव्यतिरिक्त देवाचा त्याच्याशी केलेला करार अबाधित राहिला. तो पूर्णत्वास नेण्याविषयी देवाने तरतूद केली. श्रोत्यानो, 11 आणि 12 वचने पुढे आम्हाला सांगतात. 18:11-12, अब्राम व सारा ही वृद्ध वयातीत होती आणि स्त्रियांच्या रीतीप्रमाणे सारेला पाळी येण्याचे बंद झाले होते. तेव्हा सारा मनातल्या मनात हसून म्हणाली, मी जख्ख म्हातारी झाले आहे व माझा धनीही वृद्ध झाला आहे, तर मला आता हे सुख मिळेल काय. सारा अविश्वासाने किंवा उपरोधाने हसली नाही. श्रोत्यानो, आमचा देव दयाळू व कृपाळू आहे. आमचा आनंद पूर्ण व्हावा ही त्याची इच्छा आहे. आमच्या खोलवरच्या गरजा तो जाणतो. कोणाला कधी समजणार नाही अशी एखाद्या गोष्टीविषयीची आमची निकट तो ओळखतो. आम्हाला कशाची गरज आहे हे तो जाणतो आणि त्याच्या योजनेनुसार योग्य प्रकारे तो ती गरज फार सुंदर रीतीने भागवतो. परमेश्वर आपणाशी बोललेला आहे आणि आपणाला आशीर्वाद प्राप्त झालेला आहे अशी मला खात्री आहे. परमेश्वर आपणास आशीर्वाद देऊ.
आजच्या उपासना कार्यक्रमात परमेश्वराच्या जिवंत वचनातून मार्गदर्शन आपण ऐकलं. आजच्या या वचनातून आपणास काही आशीर्वाद मिळाला असेल यात काही शंका नाही. श्रोतेहो, जीवनविषयक काही शंका असल्यास किंवा काही प्रश्न असल्यास किंवा काही प्रार्थना निवेदन असल्यास पत्राद्वारे आम्हास अवश्य कळवा. आम्हाला अगदी आनंदच होईल. पत्र व्यवहारासाठी आमचा पत्ता लिहून घ्यावा. कार्यक्रम उपासना, पोस्ट बॉक्स क्रमांक 102, बेजनबाग, नागपूर, पिनकोड क्रमांक 440004.
आमचा ईमेल ऍड्रेस आहे marathittb@radio882.com. ईमेल ऍड्रेस पुन्हा एकदा ऐका, marathittb@radio882.com.
बरं, तर आता इथेच थांबूया कारण आपल्या कार्यक्रमाची वेळही संपत आलेली आहे. पुन्हा आपली भेट आपल्या पुढल्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.